अष्टम सर्ग कुंभकर्णाचा वध। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, कुंभकर्णाचे वचन ऐकल्यावर भोया वर चढवून रावणाने आपले तोंड विकृतने भयंकर केले। त्या आसनावरून जणू उडी मारतो की काय असे वाटले। तो म्हणाला, तू फार शहाणा आहेस हे मला माहीत आहे, परंतु मला ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी मी तुला इथे बोलावून घेतले नाही। मी आतापर्यंत जे काही केले ते तुला रुचत असेल तर तू युद्ध कर, नाही तर तू सरळ झोपायला जा, कारण तुला आता झोप सतावीत असेल। रावणाचे ते वचन ऐकल्यावर हा रावण क्रुद्ध झाला आहे हे ओळखून महाबलवान कुंभकर्ण तत्काळ युद्धासाठी बाहेर पडला। प्रचंड पर्वताप्रमाणे शरीर असलेला तो लंका नगरीचा तट ओलांडून नगराबाहेर पडला, कारण अतिशय प्रचंड शरीर असल्याने तो नगरीच्या लहान वेशीतून बाहेर जाऊ शकत नव्हता। आणि मग वानर सैनिकांना भिभवीत समुद्राला नादाने भिजून टाकावी अशी मोठी गर्जना त्यांनी केली। क्रोधाने दोन्ही हाताने वानराला धरून त्याने खाऊन टाकी तो वानराला नष्ट करू लागला। त्यावेळी कुंभकर्ण पंख असणाऱ्या प्रत्यक्ष पर्वताप्रमाणे दिसत होता, आणि यमराज दिसल्यावर ज्याप्रमाणे सर्व लोक पळू लागतात त्याप्रमाणे त्या कुंभकर्णाला पाहून सर्व वानर पळू लागले। त्यावेळी महाबलवान कुंभकर्ण हातात मुदगर घेऊन वानर सैन्यात फिरत होता, आणि संधी मिळताच वानरांना ठार करीत आजूबाजूला सापडते त्या वानरांना वेगाने खाऊन टाकत होता। तसेच आपला मुदगर आणि आपले हात पाय यांच्याद्वारा नाना प्रकाराने तो वानरांचे चूर्ण करीत होता। कुंभकर्णाला तेव्हा पाहिल्यावर हातात गदा घेतलेल्या बुद्धिमान विभीषणाने आपल्या थोरल्या भावाच्या चरणांना वंदन केले। मग विभीषण कुंभकर्णाला म्हणाला, हे महाबुद्धिमंता, मी तुझा भाऊ विभीषण आहे, माझ्यावर दया कर। हे बंधो, मी रावणाला नाना प्रकाराने बोध केला की हे बाबा रे, राम हे साक्षात जनार्दन आहेत, तू रामाना सीता परत देऊन टाक, पण त्याने माझे ऐकले नाही, उलट मला ठार मारण्यास तलवार उगारून तो मला म्हणाला, तुझा धिक्कार असो, तू येथून चालता हो। असे बोलून पापी मंत्र्याने वेढलेल्या त्याने मला पायाने लाच मारली, तेव्हा माझ्या चार मंत्र्यांसह मी रामाना शरण आलो। ते ऐकल्यावर आपला भाऊ विभीषण जवळ आला आहे हे कुंभकर्णाला कळले। मग विभीषणाला आलिंगन देऊन तो म्हणाला, अरे वत्सा, रामांच्या चरणांचा आश्रय घेऊन तू आपल्या कुळाच्या संरक्षणासाठी आणि राक्षसांच्या हितासाठी जिवंत राहा। तू महान भगवत भक्त आहेस असे मी पूर्वी नारदाकडून ऐकलेले आहे। बाबा रे, तू जा आता, रणाच्या मदाने माझे डोळे धुंद झाले असल्यामुळे कोण आपला आणि कोण परका हे मला आता काहीच दिसेनासे झाले। कुंभकर्णाने असे सांगितल्यावर विभीषणाच्या मुखावर अश्रू ओघळू लागले। नंतर बंधूंच्या चरणांना वंदन करून चिंताग्रस्त झालेला विभीषण रामाजवळ येऊन उभा राहिला। इकडे हाताने आणि पायाने वानरांना चिरडीत आणि गर्जना करीत एखाद्या मदमस्त हत्तीप्रमाणे कुंभकर्ण वानरांच्या सैन्यात फिरू लागला। त्या कुंभकर्णाला पाहून राघव रागावले, त्याने वायव्य अस्त्र घेतले आणि ते दक्षतेने कुंभकर्णावर सोडले। त्या अस्त्राने मुदगर घेतलेल्या राक्षसाचा उजवा हात तोडून टाकला, त्यामुळे तो भयंकर गर्जना करू लागला। अनेक वानरांना चिरडून टाकीत तो तुटलेला हात जमिनीवर पडला। रामांच्या जवळपास उभे असणारे सर्व वानर भीतीने कापू लागले आणि श्रीराम व कुंभकर्ण यांचे युद्ध पाहत उभे राहिले। हात तुटलेल्या कुंभकर्णाने एक शाल वृक्ष उगारून रामांना ठार करण्यास तो वेगाने त्यांच्याकडे धावला, तेव्हा राघवाने इंद्रास्त्राने त्याचा डावा हात शाल वृक्षासह तोडून टाकला। नंतर दोन्ही बाहू तुटलेले असून सुद्धा तो गर्जना करीत आपल्याकडे येत आहे हे पाहून राघवाने दोन अर्धचंद्राकार तीक्ष्ण बाण घेऊन त्यांच्याद्वारा त्याने दोन्ही पाय तोडून टाकले, तेव्हा ते पाय धार दिशी लंकेच्या द्वारात जाऊन पडले। ज्याप्रमाणे राहू हा चंद्राकडे धावतो त्याप्रमाणे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तुटले होते, तरी सुद्धा तो महाभयंकर कुंभकर्ण राक्षस वडवानलाप्रमाणे आपले विस्तीर्ण तोंड वासून गर्जना करीत रघुनंदनाकडे धावू लागला। तेव्हा तीक्ष्ण टोके असणाऱ्या अनेक बाणाने रघुत्तम रामाने कुंभकर्णाचे तोंड भरून टाकले। त्याचे तोंड बाणाने भरून गेले होते, तो अतिभयंकर राक्षस आक्रोश करू लागला। त्यानंतर सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारा अतिशय उत्तम असा वज्र किंवा विद्युत पाताप्रमाणे असणारा तो ऐंद्र बाण रामाने त्या कुंभकर्ण असुराच्या वधासाठी सोडला। ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने रुद्रासुराचे शिर तोडले, त्याप्रमाणे ज्यावर कुंडले आणि दाढा चमकत होत्या असे ते राक्षसाधिपती कुंभकर्णाचे पर्वताप्रमाणे असणारे मस्तक तुटले। ते लंकेच्या द्वारात जाऊन पडले आणि कुंभकर्णाचे धड महासागरात पडले. त्याच्या मस्तकाने लंकेचे द्वार बंद करून टाकले तर त्याच्या धडाने सागरातील नक्र इत्यादी जलचरांचे चूर्ण करून टाकले. तेव्हा ऋषींचे सह देव आणि अप्सरांसहित गंधर्व, नाग, पक्षी, सिद्ध, यक्ष आणि गुह्यक हे सर्व अतिशय आनंदित झाले आणि फुलांचा वर्षाव करीत ते राघवांची स्तुती करू लागले. त्यावेळी स्वतःच्या तेजाने दिशांना प्रकाशित करीत देव महर्षी नारद रामांचे दर्शन घेण्यास आकाशातून त्वरेने खाली पृथ्वीवर आले. नंतर ते नीलकमलाप्रमाणे श्याम वर्ण होते. ज्यांचे शरीर मनोहर होते, ज्यांनी धनुष्य धारण केले होते, ज्यांचे विशाल डोळे किंचित लाल झाले होते, ज्यांनी एका हाताने ऐंद्र अस्त्र पकडले होते, जे आपल्या दयाद्र दृष्टीने बाणाने त्रस्त झालेल्या वानरांकडे पाहत होते, अशा त्या रामांना पाहिल्यावर नारदाने भक्तीने गदगद झालेल्या वाणीने स्तुती करण्यास प्रारंभ केला. हे देवाधिदेवा, हे जगन्नाथा, हे सनातन परमात्म्या, हे सर्वांचा आधार असणाऱ्या नारायणा, हे विश्व साक्षीन, तुम्हाला नमस्कार असो. जरी तुम्ही विशुद्ध ज्ञान स्वरूप आहात, तरी मायेने मनुष्य रूप धारण करून तुम्ही जणू सुखी दुःखी होता असे भासवत लोकांना मोहून घेत आहात. मायेमुळे झाकले गेलेले तुम्ही अंतर्यामी रूपाने सर्वांच्या हृदयात स्थित आहात. तुम्ही स्वयंप्रकाशी आहात. ज्यांचे चित्त शुद्ध झाले आहे अशा लोकांना तुम्ही स्पष्टपणे दिसता. हे श्रीरामा, जेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडता तेव्हा तुम्ही हे त्रैलोक्य निर्माण करता आणि जेव्हा तुम्ही डोळे मिटता तेव्हा तुमच्याकडून या सर्व त्रैलोक्याचा नाश केला जातो. ज्यांच्या ठिकाणी हे स्थावर जंगमात्मक जग भासते, ज्यांच्यापासून या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि नाश होतात आणि ज्यांच्या खेरी या जगात अन्य काहीही नाही असे ब्रह्म तुम्ही आहात, त्या तुम्हाला नमस्कार असो. तुम्हाला मुनिश्रेष्ठ प्रकृती, पुरुष, काल तसेच व्यक्त आणि अव्यक्त असे म्हणतात, त्या तुम्हाला रामाना नमस्कार असो. विकाराने रहित, शुद्ध आणि ज्ञानरूप असे तुम्ही आहात असे श्रुती सांगते आणि ती श्रुती असे सुद्धा सांगते की तुम्ही सर्व जगदाकार स्वरूपाचे आहात. अशा प्रकारे हे देवा, वेदाची चर्चा करणाऱ्या लोकांमध्ये वेदाचे मत सांगताना वेद वचनांच्या बाबतीत विरोध दिसून येतो, परंतु तुमची कृपा झाल्याशिवाय विद्वानांना तुमच्या स्वरूपाचा निश्चय करता येत नाही. परंतु हे देवा, तुम्ही मायेच्या योगाने क्रीडा करता म्हणून श्रुतीमधील वाक्यात वाटतो तसा थोडा सुद्धा विरोध येत नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांचा समूह हा भ्रमामुळे पाण्याप्रमाणे दिसतो, त्याप्रमाणे हे श्रीरामा, भ्रांती ज्ञानामुळे तुमच्या ठिकाणी सर्व जग कल्पिले जाते. हे देवा, तुमचे श्रेष्ठ निर्गुण रूप हे मनाचा विषय होत नाही. निर्गुण रूप हे मनाला आकलन होत नाही तर असे ते निर्गुण रूप कसे बरे दृश्य होईल? आणि जर ते दृश्य होत नसेल तर त्याची भक्ती कोण आणि कशी बरे करेल? म्हणून बुद्धिसंपन्न आणि हुशार लोक हे पृथ्वीवरील तुमच्या अवतारातील रूपांची भक्ती करतात आणि ते संसारसागर तरून जातात. भक्ती मार्गात काम, क्रोध इत्यादी बरेच शत्रू आहेत. मांजर ज्याप्रमाणे उंदराला भयभीत करते त्याप्रमाणे ते काम इत्यादी माणसाच्या मनाला भयभीत करतात. हे श्रीरामा, जे लोक तुमच्या नामाचे नित्य स्मरण करतात, जे तुमच्या रूपाचे मनात ध्यान करतात, जे तुमच्या पूजेत रत असतात, तुमचे कथामृत सेवन करण्यात ज्यांचे मन गढलेले असते आणि जे तुमच्या भक्तांची संगती करतात, त्यांना हा संसार चिखऱ्यात उमटलेल्या गायीच्या पावलाप्रमाणे तुच्छ वाटतो. म्हणून हे रामा, सदा सर्वदा माझ्या हृदयात तुमच्या सगुण रूपाचे ध्यान करून धरून मुक्त झालेला मी सर्व लोकात फिरत असतो आणि मी सर्व देवांनाही पूजनी झालोय. हे रामा, देवांचे हित करण्याच्या इच्छेने तुम्ही फार महान कार्य केले. हे प्रभू, कुंभकर्णाचा वध झाल्यामुळे आज भूमीचा भार नाहीसा झालाय. उद्या युद्धात लक्ष्मण इंद्रजिताचा वध करील आणि त्यानंतर परवा दिवशी हे रामा तुम्ही रावणाला ठार कराल. हे देवेश्वरा, हे सर्व काही मी सिद्धांसह आकाशात राहून पाहिन. हे देवा, माझ्यावर कृपा करा, आता मी स्वर्गलोकात जातो. असे बोलून आणि रामांचा निरोप घेऊन देवांच्याकडून पूजले जाणारे भगवान नारद मुनी निष्कलंक अशा ब्रह्मलोकाला निघून गेले. आपल्या महाबलवान अशा कुंभकर्ण भावाला फारसे कष्ट न करता रामाने ठार केले हे ऐकल्यावर रावण अतिशय शोकाकुल झाला आणि मूर्छित होऊन तो जमिनीवर पडला. मग शुद्धीर आल्यावर उठून तो विलाप करू लागला. इकडे आपला चुलता कुंभकर्ण ठार झाला आणि आपला पिता रावण अतिशय विवळ झाला आहे हे ऐकल्यावर इंद्रजित आपल्या शोकाकुळ पित्याला म्हणाला, हे महाबुद्धिमंता तुम्ही शोक करणे सोडून द्या। हे महाबुद्धिमाना, देवांचा अंत करणारा हे राजेंद्र, मी महाबलवान मेघनाथ जिवंत असताना तुम दुःख करायचे कारण काय? हे पृथ्वीपते, तुमचे सर्व दुःख नष्ट हो, तुम्ही स्वस्थ व्हा। मी सर्व काही सरळ व्यवस्थित करेन, मी सर्व शत्रूंना ठार करेन। आता ताबडतोब निकुंभीरा स्थानी जाऊन अग्नीला हवनाने तृप्त करून रस इत्यादी प्राप्त करून घेतल्यावर मी शत्रूला अजिंक्य होईन। असे बोलून तो नियोजित यज्ञशाळेत निघून गेला। लाल फुलांच्या माळा आणि लाल वस्त्रे परिधान करून आणि रक्तचंदनाचा लाल लेप लावून त्या निकुंभिलेच्या स्थानी त्याने मौन धारण करून हवन करण्यास प्रारंभ केला। मेघनादाच्या त्या कृत्याची माहिती विभीषणाला लागली तेव्हा तो रामाना म्हणाला, हे रामा, जर त्या दुरात्म्या दुष्टबुद्धी मेघनाथाने सुरू केलेला हा होम निर्विघ्नपणे समाप्त झाला तर तो देव आणि असुर यांना अजिंक्य होईल। म्हणून मी ताबडतोब लक्ष्मणाकडून रावण पुत्र हे मेघनादाचा वध करून घेतो। तेव्हा बलवानातमधील श्रेष्ठ अशा लक्ष्मणाला माझ्या बरोबर येण्याची आज्ञा द्या। तुमचा धाकटा भाऊ लक्ष्मण हा मेघनादाला ठार करेल या संशय नाही। श्री रामचंद्र म्हणाले, सर्व राक्षसांचा घात करू शकणाऱ्या अग्नेय या महान अस्त्राने इंद्रजिताला ठार करण्यास मी स्वतः येतो। तेव्हा विभीषण म्हणाला, हा मेघनाथ अन्य कुणाकडूनही ठार केला जाऊ शकणार नाही। जो कोणी 12 वर्षे निद्रा आणि आहार सोडून राहिला असेल त्याच्याकडूनच हा दुरात्म्याचा मृत्यू होईल असे ब्रह्मदेवानेच निश्चित केलेले आहे। हे रघुत्तम रामा, हा लक्ष्मण अयोध्येतून बाहेर पडून तुमच्या बरोबर आला आहे तेव्हापासून तो तुमच्या सेवेत मग नसल्याने त्याला आहार आणि निद्रा माहीतच नाहीत। हे राजेंद्रा, हे सर्व मला ज्ञात आहे। म्हणून हे देवेश्वरा, माझ्या बरोबर येण्यास लक्ष्मणाला तट दिशी आज्ञा द्या। हा लक्ष्मण त्या मेघनादाला नक्कीच ठार करील या संशय नाही, कारण तो पृथ्वीला धारण करणारा साक्षात शेषनाग आहे। हे श्रीरामा, तुम्ही सर्व जगतांचे अधिपती नारायण आहात आणि लक्ष्मण हा शेषनाग आहे। जगरूपी नाटकाचे सूत्रधार असणारे हे तुम्ही दोघे भूमीचा भार हरण करण्यासाठी मनुष्य रूपाने जन्माला आलेले आहात। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे अष्टम सर्ग समाप्त।